अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, सप्टेंबर 2025 या महिन्यापासून या कार्यक्रमाचं आपण दुसरं पर्व सुरू करत आहोत। महाराष्ट्राबाहेर आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेबाबत मराठी बांधव काय करत आहेत, त्यांना काय अडचणी येतात, तसंच त्यांच्या काय अपेक्षा आहेत याविषयी देखील आपण या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत। आज बडोदा संगीत कला केंद्र बडोदे इथले विश्वस्त मिलिंद तट्टू सर आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत। मिलिंद तट्टू सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत।
नमस्कार
सर। बडोदा इथं गुजराती समाज आहे आणि अनेक मराठी बांधव देखील लढाईच्या निमित्ताने गेले आणि तिथे स्थायिक झाले। सयाजीराव गायकवाड महाराजांनी तर अनेक कलांना प्रोत्साहन दिलं। तर अशा ह्या सगळ्या स्थितीमध्ये मराठी बांधव हे संगीताच्याकडे कसे आकर्षित झाले किंवा ह्या बडोदा संगीत कला केंद्रामध्ये त्यांचा कसा वावर सुरू झाला याविषयी थोडक्यात आम्हाला सांगा।
बडोदा स्टेट हे सयाजीराव गायकवाडांचं गायकवाडी पुढे आधी होतं, त्याच्यानंतर सयाजीराव गायकवाडांनीच संगीताचा शिक्षणाची आवड असल्या कारणाने महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीमध्ये संगीताचं एक स्पेशल अशी एक फॅकल्टी उभी केलेली आहे आणि त्या वर्षापासून इथे डिग्री डिप्लोमाचे गायनाचे क्लासेस रितसर शास्त्रीय संगीताच्या माध्यमाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं शिक्षण कार्य सुरू केलं होतं त्या काळापासून, तर अजूनही चालू आहे म्युझिक कॉलेज। आणि तिथून सगळी पोरं म्हणजे मग मराठी असो गुजराती असो कोणी असो शिक्षणाचं शास्त्रोक्त पद्धतीनं शिक्षण घेतलं जात असे। आणि काही लोकांना आता मराठी समाज इथे जास्त असल्या कारणाने भावगीत भक्तिगीत नाट्यगीत संगीत नाटकाचा प्रवास संगीत नाटकं हे सातत्याने होत असतात। आमच्या ग्रुपच्या माध्यमाने सुद्धा काही नवोदित कलाकारांना कार्यक्रमाच्या माध्यमाने लोकांपर्यंत पोहोचवणं त्यांना स्टेज उपलब्ध करून देणं त्यांच्याकडून काही गाणी तयार करून घेणं हा सांगीतिक प्रवास आम्ही सातत्याने चालवतो आहे इथे।
हां, कारण बडोदा संगीत कला केंद्र हे जे नाव जेव्हा आम्ही वाचतो त्यावेळेला म्हणजे संगीत कला केंद्र म्हणजे तिथे सर्व प्रकारचं संगीत शिकवलं जात असेल, तर मग मराठीसाठी असं आपलं वेगळं काही तिथे आहे का किंवा मग मराठी बांधव तिथे कसे एकत्र येतात? मराठी शिकण्यासाठीच येतात की सगळ्या प्रकारचं संगीत शिकल्यावरही आपण मराठीला कसं प्राधान्य दिलं जातं?
आमच्या बॅनरखाली शक्यतो म्हणजे 90% कार्यक्रम स्ट्रिक्टली मराठीच होतात। भावगीत भक्तगीत लोकगीत आणि काही थीमवर चालतात। म्हणजे उदाहरणार्थ आता बडोद्याचे आपले संगीतकार श्रीनिवास खळे, आता श्रीनिवास खळ्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी असा एक 2-2.5 तासाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। हृदयनाथ मंगेशकरांवर आपण संगीतकारांबद्दल बोलतोय तर संगीतकारांच्या त्यांनी जे काही गाणी केलेली आहे त्याच्यावर आधारित आपण असा कार्यक्रम अशा पद्धतीने करू शकतो। मग त्या माध्यमाने काही नवोदित कलाकारांना ती गाणी दिली जाते, रीतसर त्यांच्याकडून तयारी करून त्यांना स्टेज उपलब्ध करून तो कार्यक्रम सादर केला जातो। त्याच्यामध्ये मॅक्सिमम सगळा मराठी समाज अगदी आनंदाने कार्यक्रम ऐकायला येतात, मराठी समाज एकत्र होतो। हाच उद्देश आहे की सगळ्यांना एकत्र करणं आहे।
हा, पण मराठी आता संगीत ऐकायला येतात आपण म्हणालात, पण संगीत शिकताना मराठी मुलांना त्या मराठी जी भाषा असते त्या गायनातली तर त्याविषयी जर काही अडचणी आल्या तर त्या कशा सोडवल्या जातात? कारण भाव येण्यासाठी काही वेळेला त्यांचा अर्थ तरी त्यांना माहिती पाहिजे।
हो,
तर मग अशा वेळेला आपण काय करतो?
बरोबर आहे, त्याच्यामध्ये आपण जी गाणी घेतोय त्या गीताचं नेमकं कवी काय सांगायला मागतोय आणि त्या पद्धतीने गाणं जे गायला घेतलंय त्या पद्धतीने त्यांच्याकडून ते तयार करून घेतलं जातं जे नवोदित असतात त्यांच्याकडून.
हा, कारण नवीन पिढीला मी तेच म्हणणार होते ती जी जुनी भाषा असते तर ती कळली पाहिजे अशा वेळेला.
बरोबर, आणि
तरच तो भाव
कळली तरच ते चांगल्या पद्धतीने सादर करू शकतील, भावपूर्ण सादर करू शकतील. अन्यथा नुसतं गायचं म्हणून गायचं असं नाहीये, त्यांना ते गाणं कळलं, गीत कळलं, त्याचे शब्द कळलं, कवी काय म्हणतोय, गीतकार काय सांगायला मागतात हे जर कळलं तर ते चांगल्या पद्धतीने आपल्या समोर मांडू शकतात.
मग नवीन पिढी याच्याकडे
आम्ही प्रॅक्टिस
हा आकृष्ट होतीये ना, पण की केवळ आई वडील पाठवतात म्हणून येतात असं
नाही. आई वडिलांना एक उदाहरण देतो, काही आई वडिलांना माहिती नसतं की आपला मुलगा गातोय आणि त्याला स्टेजवर जेव्हा आम्ही सांगतो की आज तुमच्या मुलाचा कार्यक्रम ठेवणार आहे, तुमचा मुलगा एक गाणं गाणार आहे, तुम्ही या ऐकाला, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं की हा एवढं करू शकतो का, हाही अनुभव आलेला आहे.
खूपच छान.
हा तोही आम्ही प्रवास करतो की भाई तुला इंटरेस्ट आहे ना, ये तू, आई बाबांना आम्ही समजवू, तू आधी तयार कर गाणं, मग त्यांना सरप्राईज म्हणून त्यांना समोर बसवतो आणि ऐकावं लागतो कार्यक्रमा माध्यमाने. मग ती गोडी निर्माण झाल्यानंतर मग ते तो आहे, मग त्याच्या तो आपल्या मित्रमंडळाला सांगतो, असं करून ते एक एक समाज आणि एक एक पोरं नवोदित सगळे हल्ली त्या पद्धतीने एकत्र होतात.
सर आता नवीन पिढी आहे ना ती सेलिब्रिटी किंवा नामांकित लोकांकडे आकर्षिली जाते. मग आपल्या संगीत कला केंद्रामध्ये असे कोणी नामांकितांनी आतापर्यंत भेटी दिल्या आहे का, किंवा एखादी छानशी आठवण काही आहे का?
दोन तीन आठवणी आहेत त्या मी सांगतो. पहिली आठवण तर आपले फिल्म स्टार रमेश देव, सीमा देव यांना मागे आम्ही बोलवलं होतं आणि त्यांनी ज्या चित्रपटात कामं केली आहे त्या चित्रपटातली मराठी गाणी आमच्याच कलाकारांकडून त्यांच्या समोर गाऊन घेतलं आणि तो गप्पा गाण्याचा कार्यक्रम सादर झाला. तो माझ्यासाठी एक मोठा आठवण होती आणि त्यामुळे नवोदित कलाकारांना, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांचे आई वडील, त्यांचे नातेवाईक असं करून ते सगळे ऐकायला आले होते. समोर दोघही जण बसले होते, भाऊ मराठे सूत्रसंचालन करीत होते आणि गाणं 3-3.5 मिनिटाचं असतं, पण त्या गाण्याच्या मागची जी मेहनत आहे सगळ्यांची ती नेमकी कळत नाही. आपण 3.5 मिनिटाचं गाणं ऐकून सुट्टे होऊन जातो असं नाहीये. त्याच्या मागे जी मेहनत आहे ती काय असती, सांगितिक प्रवास त्याचा कसा असतो, हे सगळं त्या पोरांना सांगून त्यांच्याकडून तयारी करून गाणी त्यांच्या समोर सादरी केलं होतं. हा एक मोठा कार्यक्रम होता. दुसऱ्या कार्यक्रमामध्ये माझं संगीतकार आपले यशवंत देव साहेब 15-16 वर्षापूर्वी जेव्हा ते बडोद्याला आले तेव्हा त्यांचं शब्द प्रधान गायकी या नावाने ते शिबिर तयार करायचे, लोकांना एकत्र करायचे शिबिर घेऊन. आता तो बडोद्यात एक कार्यक्रम झाला होता आणि माझ्या सुदैवाने असं होतं की त्यांच्यावर तबल्याला मला बसायचं होतं आणि तो मी जवळ बसून गाण्यात शब्द प्रधान गायकीमध्ये म्हणजे सूर कसे लावायचे, शब्दाला किती महत्व आहे, कुठल्या शब्दाला कसं महत्व आहे, हे जवळून मी त्यांचा तो प्रवास ऐकलेला आहे, त्यांचं शिक्षण ऐकलेलं आहे. आणि त्या पोरांना तेव्हा मला आठवतंय की तेव्हा जवळजवळ 169 पोरांनी भाग घेतला होता त्या शिबिरामध्ये आणि ते उत्कृष्ट पद्धतीने ते शिबिर सादर झालं होतं. आणि त्याच्यानंतर देवगाणी देवगाणी हा त्यांचा जो कार्यक्रम आहे तर त्यांनी संगीतबद्ध केलेली जे गाणी आहे ती गाणी याच पोरांकडून आम्ही तयार करून देवसाहेबांना सांगितलं की तयार तर केलेली आहे पण एकदा तुम्ही चेक करून घ्या म्हणून मुंबईला मी त्यांच्या घरी 8-10 पोरांना घेऊन गेलो होतो सगळ्यांना आणि त्यांच्या समोर ती गाऊन घातली. त्यांनी थोडस मार्गदर्शन केलं आणि तो कार्यक्रम बडोद्यामध्ये सादर झाला होता अतिशय उत्तम पद्धतीने. देवसाहेब तिथे बस स्टेजवर होते आणि आजूबाजूला हे पूर्व त्यांचीच गाणी संगीतबद्ध केलेली गात होती. हा उत्साह द्विगुणित होतो आणि मग पूर्व आपल्याला समोरून सांगतात की आम्हाला गायचंय वगैरे यायचंय, तुम्ही आम्हाला सांगा.
खरंच आहे सर,
दोन महत्वाचे माझ्या आयुष्यातले चांगले अनुभव आहे. प्रभाकर जो संगीतकार त्यांचाही आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता गाणारं व्हायलिन, म्हणजे लोकांना हेच नव्हतं समजत की नेमकं गाणारं व्हायलिन म्हणजे काय आहे. म्हटलं गायकाच्या जागी व्हायलिन गाणार आहे, बाकीचं म्युझिक सेम असतं, तुम्ही कार्यक्रमाला या म्हणजे तुम्हाला नेमकं कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे ते कळेल. आणि त्या पद्धतीचा सुद्धा कार्यक्रम झाला होता. जोगसाहेब आले होते स्वतः आणि त्यांनी 2-2.5 तासाचा कार्यक्रम उत्कृष्टपणे सादरीकरण केलं होतं. आणि आत्ता रिसेंटली 4 वर्षापूर्वी संगीत नाटकाचा सुवर्णकाळ असा कार्यक्रम मी आयोजित केला होता. त्यात नवोदित कलाकार आणि जुने नवे सगळे कलाकार एकत्र केले होते. म्हणजे 1890 पासून ते आतापर्यंत संगीत नाटकाचा प्रवास आणि त्यातली काही संगीत नाटकातली नाट्यसंगीत वगैरे असं करून एक कार्यक्रम सादर केला होता. उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता बडोद्यामध्ये आणि तो चांगल्या पद्धतीने सादर झाला होता.
सर खूपच छान. आता हे बडोदा संगीत कला केंद्र हे फक्त बडोद्यातच कार्यक्रम करतं की गुजरातमध्ये किंवा त्यांनी महाराष्ट्रातही कार्यक्रम केलेले आहेत?
हो, आता बडोदा संगीत कला केंद्राचे रिसेंटली असं झालंय की आपलं गुरुचरित्र जे आहे अध्यात्म गुरुचरित्रावर आधारित आम्ही एक कार्यक्रम करतोय गीत गुरु वैभव म्हणून. ते 4 वर्षापूर्वी मुंबईमध्ये अमरनाथला स्वामीधाम आहे तिथे तिथे माझा कार्यक्रम झाला होता. म्हणजे काही कारणास्तव ज्यांना गुरुचरित्राचं पारायण किंवा गुरुचरित्र वाचलं नसेल त्यांनी हा कार्यक्रम ऐकल्यावर त्याला त्याचं समाधान होईल इतका प्रभावी हा कार्यक्रम आहे. म्हणजे एक पहिल्या अध्यायापासून ते 53 अध्यायापर्यंत स्वामींचं चरित्र आणि त्याच्यामध्ये 17-18 गाणी असा तो 3 तासाचा कार्यक्रम असतो. तो आम्ही सादर केला होता. इवन कारंजाला गुरु मंदिर आहे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं, तिथेही हा कार्यक्रम सादर झाला होता. गुजरातमध्ये 2 कार्यक्रम केले होते. बडोद्यातही तो 1 कार्यक्रम झाला होता. अशा पद्धतीने स्पेशली गुरुचरित्रावर हा कार्यक्रम पहिल्यांदाच सादर झाला होता. त्यांनी लोकांनी बराच प्रतिसाद दिला होता की हा एक वेगळा आहे.
सर आता आगामी आपल्या संगीत कला केंद्रातर्फे काही योजना किंवा कार्यक्रम आपण ठरवलेत का की काही प्रसंगानुरूप किंवा सणानुरूप आपण काही कार्यक्रम या केंद्रातर्फे सादर करावेत?
आता लगेच दिवाळी पहाट आहे, त्याची प्रॅक्टिस ऑलरेडी आमची चालू आहे. नवी जुने सगळ्या कलाकारांना घेऊन आम्ही प्रॅक्टिस चालूच असते. दर रविवारी साधारण आमची प्रॅक्टिस घेतो आम्ही, कारण की सगळे नोकरी आणि शाळा कॉलेजची पोरं किंवा नोकरीवाले मंडळी असल्या कारणाने रविवार टू रविवार प्रॅक्टिस चालतात. आणि डिसेंबर एंड किंवा जानेवारी 1st वीकच्या दरम्यान एक दिंडी यात्रा हा कार्यक्रम करण्याचा मानस आहे. आणि त्याची संकल्पना थोडक्यात अशी आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांनी आळंदीतील पंढरपूर यात्रा केली, त्याच्यामध्ये त्यांना ती वारी करताना जे जे संत मंडळीत आपल्याला भेटले त्या संत मंडळींना घेऊन त्यांची अभंग घेऊन असा एक कार्यक्रम 2.5 तासाचा करायचा मानस आहे.
खूपच छान. सर या आपल्या उपक्रमाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, मिलिंद तट्टू विश्वस्त बडोदा संगीत कला केंद्र बडोदे हे आपल्याकडे आज सुसंवाद साधण्यासाठी आले होते. बडोदा इथं संगीत कला केंद्रातर्फे काय उपक्रम राबवले जातात याविषयी आपण आज त्यांच्याशी सुसंवाद साधला. तट्टू सर आपले खूप खूप आभार.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं सूचना अभिप्राय अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वसंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली मराठी.
अभिजात मराठी
आपली.